सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि अत्याधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
नमस्कार श्रोते हो.
सर, युरोलॉजी बद्दलच्या अनेक गोष्टींबद्दल आपण या कार्यक्रमात माहिती देतच असतो. आता जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ट्रीटमेंटचा.
अगदी.
आणि ट्रीटमेंटमध्ये आता जसं जसं अत्याधुनिक तंत्रज्ञान येत जात आहे तसं तसं ती ट्रीटमेंटची प्रक्रिया सोपी आणि जास्त ऍक्युरेट होत जाते.
अगदी बरोबर.
तर युरोलॉजी मध्ये सुद्धा आता लेझर ट्रीटमेंट हे खूप जास्त ऐकायला मिळते.
होय होय, अगदी. म्हणजे लेझर हा शब्द म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये लेझर हा शब्द एवढा परवलीचा झालाय. म्हणजे ज्याला आपण कॉस्मेटिक सर्जन, तिथे लेझर वापरले जातात. हृदयशास्त्र वापरले जातात. तसाच लेझर उपचार पद्धती आता आमच्या क्षेत्रात म्हणजे युरोलॉजीमध्ये पण खूप त्याचा उपयोग झालेला आहे. जसं तुम्ही आता म्हटलात की त्यामुळे उपचार अगदी ऍक्युरेट आणि अधिक यशस्वी होऊ शकतात, हा लेझरचा फायदा आहे.
एक्झॅक्टली. आता हेच फक्त लोकांना माहिती असतं की लेझर ट्रीटमेंट करायची आहे, पण ही लेझर ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय प्रोसिजर असते?
त्याआधी लेझर म्हणजे काय आपण थोडं समजून घेऊयात.
नक्की सर.
लेझर एक प्रकारची एनर्जी आहे, जसं इलेक्ट्रिकल एनर्जी आपण म्हणतो, साऊंड एनर्जी आपण म्हणतो, हीट एनर्जी म्हणतो, तसं लेझर एक एनर्जी आहे की ज्याचा वापर ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये केला जातो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याला आपण अटॉमिक, ज्याला आपण एनर्जी म्हणतो, किंवा अॅटम सारखे जे रेडिएशन बाहेर पडतात, तर त्या अॅटम वरती हाय व्होल्टेज इलेक्ट्रिकल करंट पास करून एक एनर्जी किंवा ऊर्जा आपण म्हणूया ती जनरेट केली जाते, उत्पन्न केली जाते. आणि ही ऊर्जा निरनिराळ्या उपचारांसाठी वापरली जाते.
अच्छा.
लेझरचे अनेक प्रकार आहेत.
अच्छा. मला श्रोत्यांना सांगायचंय की श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांच्या संदर्भात तुम्हालाही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क करू शकता 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. तुम्ही व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 895-666-1635, 895-666-1635. तसंच लँडलाईन क्रमांक आहे 020-670-1900, 0206702910. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांची तज्ज्ञ युरोलॉजी टीम या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरं देतील. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, तुम्ही सांगत होता की लेझरचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, तर हे प्रकार कोणते आहेत?
आता सुरुवातीला म्हटलं तसं की कॉस्मेटिक सर्जरी ज्याला आपण म्हणतो, तिथे लेझर जो वापरला जातो, किंवा हृदयाशस्त्र वापरला जातो, किंवा न्यूरो सर्जरी म्हणजे मेंदूच्या शस्त्र वापरला जातो, हे लेझरचे अनेक प्रकार आहेत.
बरं.
आमच्या क्षेत्रात जो वापरला जातो त्याच्यात 3-4 प्रकार आहेत, पण त्यातला महत्वाचा म्हणजे आम्ही होल्मियम लेझर ज्याला आपण म्हणतो. होल्मियम हा एक शब्द आहे, एक प्रकारची लेझरची हा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये होल्मियम हा लेझर वापरला जातो, त्याचा जास्त प्रमाणे त्याचा वापर केला जातो.
अच्छा. आता या लेझरचा वापर हा कुठल्या वेळी करायचा हे सुद्धा ठरलेलं असतं का?
होय होय. म्हणजे प्रत्येक रुग्णामध्ये उपचार करताना एक तर लेझरची शस्त्रक्रिया शक्य आहे का हा पहिला विचार केला जातो.
बर.
आणि मग त्यानंतर त्या वेगळ्या प्रकारच्या लेझरचा आपण वापर करून ती उपचार पद्धती सुरक्षित किंवा वापरली केली जातो.
ओके.
तर या ठिकाणी जी प्रचलित उपचार पद्धती आहे, म्हणजे जसं मी म्हणेन की आता युरोलॉजीमध्ये अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीने केल्या जातात, म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून त्याचा अवलंब केला जातो, यामध्ये आता लेझरची भर पडलेली आहे.
बरं.
तर ह्याचे अनेक फायदे आहेत.
श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांच्या संदर्भात तुम्हालाही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क करू शकता 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. तुम्ही व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 895-666-1635, 895-666-1635. तसंच लँडलाईन क्रमांक आहे 020-670-1900, 0206702910. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांची तज्ज्ञ युरोलॉजी टीम या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरं देतील. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि अत्याधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.